किती वेळा काय असतं की जेव्हा आमच्या घरच्या मुली किंवा मुलं कॉलेजमध्ये जातात की आजच्या वातावरण अनुसार त्यांची वेशभूषा किंवा त्यांचा जे वागणूक आहे ते आम्हाला तितकं वरिष्ठ लोकांना त्याच्यावर ऑब्जेक्शन असतात की असे कपडे नाही घालायचे, असे केस नाही करायचे, आणखी त्यांची अशी इच्छा असते करायची. तर माझा असा विचार आहे की त्यात आम्ही जास्त इंटरफिअर नाही करायचं, कारण की ते ज्या वातावरण मध्ये असतात त्या वातावरण प्रमाण त्यांच्यावर जे इम्प्रेशन्स आहे त्याप्रमाणे करतात. तर थोडीफार आम्ही त्यांना सूटही दिली पाहिजे, पण इतकं आम्ही जरूर लक्षात घेतलं पाहिजे की जे आमच्या जीवनाची स्तर आहे, म्हणजे भारतात काय असते की आमची समज अशी असते, अशी आहे की जेव्हापर्यंत मुला किंवा मुलींचं लग्न होत नाही त्यापर्यंत ते पवित्र राहिले पाहिजे, म्हणजे विकाराकडे त्यांचं झुकाव झालं नाही पाहिजे. आणखी भारतात हे खास भारतवासी कुठेही असतात, म्हणजे विदेशची गोष्ट मी करत नाही, तिथे तर हे इतकी मान्यता नाही आहे, पण भारतमध्ये ही मान्यता आहे. आणखी आताही जे काही मुलं मुली लग्न करतात त्यांच्या मनातही असतं की आतापर्यंत लग्न होईपर्यंत मुलं मुली पवित्र राहिले पाहिजे. तर ही गोष्ट आम्ही आमच्या मुला किंवा मुलींना क्लिअर करून सांगितलं पाहिजे की ही आमची भारताची परंपरा आहे की लग्न झाल्यानंतरही आम्ही काम विकार करीता जातो किंवा सोचतो, अशी एक समज. आणखी ही आमची संस्कृती आहे असं आम्ही त्यांना स्पष्ट करून सांगितलं पाहिजे, पण ती धारणा आमच्या मनात क्लिअर पाहिजे. म्हणून काही आणखी छान गुण ही आम्ही त्यांना लहानपणापासूनच द्यायला आवश्यक आहे, जसे की घरात सत्यता, म्हणजे नेहमी सत्य बोलायची. काही गुण असे आहेत की त्या गुणाच्या जर आमच्या कृतीमध्ये समावेश आहे त्या गुणाचा, तर त्याचा इफेक्ट आमच्या चरित्रावर खूप पडते. त्यात एक खूप छान आणखी महत्वपूर्ण गुण आहे सत्यता, ट्रुथ. म्हणजे जे ट्रुथचे अर्थ दोन आहेत, म्हणजे जे काही घटतात कॉलेजमध्ये किंवा शाळेत त्या ती घटना अक्सर म्हणजे नेहमी कधी कधी जास्त करून जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा आई वडिलांना येऊन सांगतात असं झालं आमच्या वर्गात, आज असं झालं, आज आमची टीचरनी असं केलं, या एक मुलांनी असं केलं. तर आम्ही कधी कधी काय करतो त्यांना निग्लेक्ट करतो की त्यांच्याकडे आम्ही ध्यान देत नाही. मुलं फार लहान असली एकदम प्रेमळच्या भावानी सांगितलं तर आम्ही थोडस ऐकतो, आणखी जास्त नाही. पण त्यांची जी आवड आहे ती ते जे आम्हाला सांगतात ते आम्ही ध्यान देऊन लक्षात म्हणजे लक्ष देऊन ऐकायला पाहिजे. त्यांना असं वाटलं पाहिजे की आमचं इंटरेस्ट आहे त्या ते कसे काय ते शाळेचा ऍटमॉस्फिअर किंवा कॉलेजचा ऍटमॉस्फिअर झाला. आणखी ही जी टेव आहे, ही जी आदत आहे मुला मुलींची, जेव्हा ते मोठं होतात तेव्हा आम्ही जेव्हा ऑब्जेक्शन घेतो, जास्त ऑब्जेक्शन घेतो, मग ते दूर होतात आमच्याने. काही वस्तू ते लपवतात आमच्याने. तर आम्ही जे पॅरेंट्स आहेत, आम्ही मुलांचे फ्रेंड्स, एल्डरली फ्रेंड्स, पण फ्रेंडली ऍटमॉस्फिअर पाहिजे. काही काही घरात आई वडील किंवा जास्त करून वडील एकदम रागीट स्वभावाचे असल्यामुळे मुलं मुली आई वडिलांच्या जवळ येत नाही, आणखी त्यांना आपल्या मनाची गोष्ट सांगत नाही, आणखी ते फ्रेंडली ऍटमॉस्फिअर घरात राहत नाही. त्यामुळे काय होते की मुलं मुली पुष्कळशी जी आहे त्यांच्या हॅपनिंग्स जी घटना किंवा जे काही झाले ते लपवतात, त्यांची हृदय आई वडिलांच्या समोर पूर्ण ओपन करत नाही. आई वडिलांप्रती त्यांची रिस्पेक्ट रिगार्ड असतात, पण त्यांची अपेक्षाही असतात की आई वडिलांनी आमची ही ऐकलं पाहिजे सगळ्यांनी, आणखी जे काही राईट आहे जे काही रॉंग आहे ते आम्हाला सांगितलं पाहिजे. पण आजकालच्या या धावपळीच्या जीवनात कधी आईला किंवा वडिलांना वेळ भेटत नाही, ह्याही एक कारण होऊ शकते. पण असं झालं पाहिजे की आम्ही वेळ काढून आपल्या मुला मुलींबरोबर बसायला पाहिजे, आणखी त्यांना पिकनिक वगैरेची घेऊन जायला पाहिजे. एक एक हर्षित वातावरण आमच्या घरात किंवा आपल्या लाईफ मध्ये होणं फारच आवश्यक आहे, कारण की ज्या पर्यंत त्यांचं हृदय आपल्या आई वडिलांच्या प्रेमात खूप छान रंगणार नाही, तर ते पेरेंट्सचे डिस्टन्स म्हणजे थोडी दूरी ते लोक ठेवतात, आणखी मग ते मुलं फ्रेंड्स कडे वळतात, आणखी तिकडे वळून त्यांना काही दुसरा रस्ता नसतो, म्हणून जे काही त्यांना तिथून भेटते तेच लोक ते आपल्या जीवनात त्यांना फॉलो करतात. म्हणून अशी म्हण आहे की कोण बेस्ट टीचर आहे मुलांचे, तर बेस्ट टीचर त्यांचे पॅरेंट्स आहे. पॅरेंट्सहूनही त्यांना श्रेष्ठ आणखी छान संस्कार भेटतात, तर असं वातावरण आम्ही तयार करायला पाहिजे आमच्या घरात. त्यात काही भक्तीचे वातावरणही पाहिजे, रिस्पेक्ट रिगार्डचे वातावरणही पाहिजे, उमंग उल्लासचे वातावरणही पाहिजे, छान प्रेमळ वातावरण पाहिजे. मुलांना मुलींना आम्हाला क्षमाही माफीही द्यायला पाहिजे, आणखी त्यांना आम्ही प्रेम दिलं पाहिजे. प्रेम एक मोठी शक्ती आहे. राग किंवा द्वेष किंवा संताप ही काही शक्ती नाही आहे, हे दुर्गुण आहेत. आम्हाला आम्ही म्हणतो सांगतो की प्रेमाने पत्थर म्हणजे पाषाण पण पिघळतात. रागाने असं म्हणतात की राग येतो माणसाला तर पाण्याचे घडे पण सुकतात. तर दोन जे कम्पॅरिझन सांगितलेलं आहे हे सत्य आहे. आम्ही सांगताना सांगतो पण आमच्या घराची अशी ॲटमॉस्फिअर झाली पाहिजे, आणखी आमचं घर एक प्रेमळ स्थान झालं पाहिजे जिथे सर्वांचे मन एक दुसऱ्याची एक दुसऱ्याच्या रिस्पेक्ट रिगार्डनी स्नेहने असून एक सुंदर परिवार झालं पाहिजे. असे सुंदर परिवारालाच परिवाराला मंदिर म्हणतात. काही चॅनल असे असतात ज्यात ज्यामध्ये ते फॅमिलीचे जे खराब किंवा आमच्या फॅमिलीत नको ते वातावरण तयार करून टीव्हीवर दाखवतात. जसे जेलसी दाखवतात, एक दुसऱ्याच्या प्रती ईर्ष्या दाखवतात, आणखी एक 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 दुसऱ्यांची बदल्याची भावना बदल्या लेण्याची भावना असे काही कॅरेक्टर्स ते टीव्हीमध्ये दाखवतात. आणखी फाईट्स वगैरे दाखवतात जे आमच्या जीवनात आवश्यक नाही. आणखी आम्हाला असे जीवन पाहिजे नाही अशी ही वातावरण क्रिएट करून ते लोक टीव्हीमध्ये दाखवतात आणि ते सिरियल वगैरे मध्ये जे काही असतात. पण तसं बघितलं माझा असा अनुभव आहे की मी आणखी माझी जी फॅमिलीज आहे त्या फॅमिलीमध्ये कोणाला मी असं बघितलं नाही की त्यांची इतकी खराब भावना आहे दुसऱ्याप्रती की त्यांचं खराब झालं पाहिजे, आणखी काय द्वेष भावना, आणखी ते कटाक्ष भावना, आणखी ते काही काही लोक असे डोळे करून असे बघतात एक दुसऱ्याकडे, आणखी टॉन्ट मारतात म्हणजे आम्ही दुसऱ्या शब्दात म्हणतो की सर्पिणी सारखा व्यवहार कोणी दाखवतात असे टीव्हीमध्ये की कोणी असे असे त्याचे कॅरेक्टरच असं आहे. पण माझ्या मी जितके फॅमिलीज मध्ये गेलो आतापर्यंत मला कोणी असं एकही कॅरेक्टर भेटलं नाही की जे एक दुसऱ्या प्रती इश्क असे करतात आणखी छळ करतात आणखी असे कटाक्ष होणे करतात. पण असे एक सिरियल्स आणि अशी गोष्ट आजकालच्या फॅमिलीमध्ये एकत्रित बसून जेव्हा हे बघतात, जे काही आम्ही या कानाने ऐकतो आणखी डोळ्यांनी बघतो, त्याचं काही ना काही इम्प्रेशन आमच्या माइंडमध्ये जरूर पडते. हे जे दोन द्वार आहेत, हे द्वारावरती आम्हाला रक्षक म्हणजे त्यांना गार्ड आम्ही ठेवलं पाहिजे, बसायला पाहिजे. आम्ही आपलं इंटेलेक्ट समज यूज केली पाहिजे की जे आम्ही भोजन किंवा जे काही आम्ही खातो त्याचा प्रभाव आमच्या शरीरावर जरूर पडते. म्हणून आम्ही खाताना बघतो काय आहेत, डोळे मिचून काहीतरी दिलं आणखी आम्ही खातो असं नाही आहे. आमची चव आणखी ते काय आहे, फ्राईड आहे नाही आहे, कसं आहे काय आहे ते बघून ते चेक करून आम्ही खातो. कारण की आम्हाला माहित आहे की जे काही आम्ही आता भोजन स्वीकार करतो, जेवण करतो, त्याचा पूर्ण परिणाम आमच्या शरीरावर होणार आहे. त्याचप्रमाणे आमचा जो मन आहे, आमचे मनाला जे भोजन आम्ही देतो थ्रू द आईज, डोळ्यांनी आणखी श्रवणाने आणखी वाचन करण्याने आणखी बघण्याने, तर तेही आम्हाला चेक करायला पाहिजे की असे सीन किंवा अशी स्टोरीज, अशी कथा कहाणी जर आम्ही ऐकली आणखी बघितलं तर त्याचा विचार, त्याचा प्रतिबिंब आमच्या डोक्यात कसं होईल, आणखी जे काही इम्प्रेशन्स आमच्या डोक्यात एकदा पडले ते काही ना काही अंश आमच्या व्यवहारात जरूर येईल. म्हणून म्हणतात जसं संग तसा रंग. संग म्हणजे जरुरी नाही आहे की आमच्या शरीराचाही संग असायला पाहिजे, पण संग म्हणजे आमच्या बुद्धीत जे काही विचारांचा संग आहे, जे प्रकारचे आम्ही विचार करतो किंवा बघतो किंवा ऐकतो किंवा वाचतो त्याचा इम्प्रेशन जे आमच्या मस्तिष्कवर पडते, आत्म्यावर जे आम्हाला जे त्याचं इम्प्रेशन पडते, तेच त्याचं मिश्रण आमच्या कर्मवर जरूर आढळते. घरात आम्हाला आमच्या मुलाबाळाबरोबर बसायला किंवा त्यांच्याशी बोलून एक छान स्वच्छंद वातावरण करायला आम्हाला फुर्सत नसते आम्ही असं म्हणतो. पण टी व्ही समोर जायला, पार्टीजमध्ये जायला, बरं पार्टीमध्ये गेल्यानंतरही आम्ही काय करतो, कोणत्या प्रकारची गोष्ट किंवा कोणत्या प्रकारचे वार्ता आम्हाला आम्ही लोक जास्त करतो, तर तुम्ही बघा की जे मेन फोक आहे म्हणजे पुरुष जे लोक आहेत ते जास्त पैसे कसे कमायचे, बिझनेस धंदा ही त्यांची जास्त टॉपिक असते. आणखी जी भगिनी मंडळ आहेत, फिमेल फोक जे आहेत, ते लोक फॅशन्स हे कपडे असे असे किंवा आमचे घरगुतीचे संबंधीच्या बरोबर काहीतरी गोष्ट करणार किंवा हेल्थचे बरोबर जास्त गोष्ट करणार. हेल्थला फिटनेस द्यायला आम्हाला जास्त वेळ लागत नाही. हेल्थ आमची खूप छान असू शकते, थोडंसं अटेन्शन देणं त्याच्या खूप म्हणजे विस्तार म्हणून जाऊन घंटो त्याच्यावर चर्चा करण्याची आवश्यकता आम्हाला नाही आहे. आणखी कुठे बोलताना काही ऐकताना आम्ही आपलं इम्प्रेशन छान झालं पाहिजे म्हणून आम्ही जास्त बोलतो आणखी त्याचा विस्तारही जास्त करतो. आम्ही हे विचार करत नाही की किती आम्हाला या सब्जेक्टवर केवळ बोलायला पाहिजे किती नाही बोलायला पाहिजे. कारण की हे जे भौतिक वस्तू आहे, जे काही आमच्या डोळ्यांनी दिसते, हे आम्हाला माहिती आहे की भौतिक वस्तू चेंजेबल आहे, परिवर्तनशील आहे. कारण की आम्हाला आत्म्याचं ज्ञान नसून आत्म्याच्या मध्ये काय शक्ती आहेत आणखी ती त्या शक्तीला आम्ही विस्तार कसे करायचे, आणखी त्या शक्तीने आमचं जीवन आम्ही कसे पूर्ण करायचे म्हणजे त्यात हे करायचे, ती टेक्निक ती विधी ती पद्धत आम्हाला माहित नाही. आमची जी टोटल समज आहेत त्या फक्त आमचे शरीर आणखी शरीरचे संबंधी आणखी टोटल 100% कॉन्शियसनेस आमची बॉडीच्या आधारावर आहेत. पण असं थोडस विचार तरी केलं आम्ही तर आम्हाला हे स्पष्ट होईल की आम्ही फक्त शरीर नाही, फक्त शरीर तर एक डेड बॉडी आहे, एक डेड बॉडी म्हणजे एक मृत शरीर फक्त शरीर आहेत. आम्ही फक्त शरीर नाहीत, आम्ही शरीर आणखी आत्माचा कॉम्बिनेशन आहे. म्हणून जे काही कार्य शरीर करतात त्याची कॅटेगरी आम्ही आत्मा म्हणून देतात. म्हणजे जसे कोणी दानी मनुष्य आहेत, खूप दान धर्म करतात, खूप त्याला आम्ही म्हणतो पुण्य कर्म करणारे, त्याला आम्ही पुण्य आत्मा म्हणतात, पुण्य शरीर म्हणत नाही. जे दान धर्म करतात आम्ही त्यांना धर्म आत्मा म्हणतात किंवा दानी आत्मा म्हणतात. आत्मा आत्मा शब्द आम्ही का बरं म्हणतो? आत्मा तर आम्ही कधी डोळ्यांनी पाहिली नाही आहे, पण पुण्य आत्मा, देव आत्मा, धर्म आत्मा, छान आत्मा, खराब आत्मा, पापात्मा, हे सगळे प्रूफ करतात की जे कर्म शरीर करतो ती गव्हर्निंग अथॉरिटी शरीराने करणारी ती आत्मा आहे. तर आत्माचा संपूर्ण ज्ञान नसल्यामुळे आमची जे ज्ञान आम्हाला शरीराच्या बद्दल आहे त्या शरीर बद्दल ही आम्ही नेहमीच गोष्ट करतो. आणखी त्यामध्येहीच आमचं जे विचार आहे, बुद्धी आहे, ते इथेही फिरत असते. ही जी पृथ्वी आहे, या पृथ्वीवर आम्ही लोक आत्म्यात वेगळे वेगळे शरीर घेऊन वेगळे वेगळे जन्म मध्ये आपला पार्ट प्ले करायला किंवा पार्ट बजायला आम्ही लोक येतो, हे आम्हाला माहीत आहे. आणखी हेही आम्हाला माहित आहे की ही आम्ही प्रत्येक आत्मा एक ऍक्टर आहे. एक आत्मा आपल्या शरीराने एक दिवसात अनेक प्रकारचे पार्ट प्ले करतात. एक बाई ती जेव्हा आपल्या सखी बरोबर वार्तालाप करते, गोष्ट करते, तर तिच्या मनात सखीचा भाव असतो. आणखी जशी दोन सखी गोष्ट करतात त्याप्रमाणे ते शब्द ते लोक यूज करतात. तीच बाई जेव्हा सासूच्या बरोबर किंवा आपल्या दुसऱ्याच्या बरोबर परिवारच्या मेंबर बरोबर गोष्ट करते तेव्हा तिच्या मनात असते की मी आता आपल्या सासू म्हणजे एल्डरली पर्सन ज्यांना मला रिस्पेक्ट द्यायची आहे त्यांच्या बरोबर मी गोष्ट करते, ते त्याप्रमाणे करणार. म्हणजे एक सेकंडच्या नंतरच तिची कॉन्शियसनेस चेंज होते. आणखी तीच बाई बहिणी जेव्हा ती हजबंडच्या बरोबर बात करते, मुला मुलींच्या बरोबर बात करते, आपल्या अडोस पडोसच्या लोकांनी बात करते, तर सेकंड ऑटोमॅटिकली त्यांची मनस्थिती आणखी शब्द आणखी व्यवहारची थोडी थोडी पद्धत चेंज होते. भाषा कशी काय आहे, मुलांशी बात करणार, गोष्ट करणार तर इकडे ये असं कर हे नाही ते नाही असं म्हणणार. वडील माणसांची बात कराय असं स्वीकार करणार, असं करू हे करू ते करू, आमचे तऱ्हा बदलतात. ती जी ही जी कॉन्शियसनेस आहे ही ऑटोमॅटिकली आमची कॉन्शियसनेस चेंज होतात. तर आम्हाला एक कॉन्शियसनेस म्हणजे एक एहसास म्हणजे एक वृत्ती आमच्या नेहमी ठेवायला पाहिजे की मी या जगात या स्थानवर एक छान ऍक्ट करणारी ऍक्टर आहेत. हजबंडच्या समोर मी एक छान उत्तम आदर्श वाईफ आहेत. सासूच्या समोर आणखी तिच्या बरोबर सासूच्या बरोबर मी एक छान उत्तम बहू आहेत. मुलांबरोबर जेव्हा मी व्यवहार करतो तर माझा व्यवहार असं पाहिजे की मुलांना वाटलं पाहिजे की माझी आई खूप प्रेमळ आहे, माझी आई सर्वात छान आहे, इतकं मला प्रेम करते. आणखी असं म्हणजे जे काही आम्ही ऍक्ट करतो तर काय होते, मी आत्मा या शरीराद्वारे ऍक्ट करतो ही विसरून मी त्या स्वरूप मध्ये च्या आत जाऊन जी साक्षी दृष्टाची स्थिती आम्हाला असायली झाली पाहिजे ती होत नाही. म्हणजे आम्ही हे विसरतो की मी एक या शरीरद्वारे काम कार्य करणारे आत्मा आहे, आणखी मला आपलं पार्ट छान आणखी उत्तम प्रकारे प्ले करायचं आहे.